प्रकरण 23, आपला बोलविता धनी। बोलणं ही अगदी साधी आणि सहज अशी प्रक्रिया आहे। जन्मसुलभ ती प्रत्येकाला आहे। मूक जनावरं किंवा मुकी माणसं यांच्या ठिकाणी सुद्धा बोलणं हे असतंच। फक्त सुस्पष्ट रीतीने ओठातून उच्चार करणं त्यांना जमत नाही एवढंच, परंतु बोलण्याचा हेतू असतो। म्हणून ज्यांचे ज्यांचे बाबतीत अंतःकरणात भावोर्मी उठत असतात त्यांचे त्यांचे बाबतीत प्रगट होणं प्राप्त आहे, आणि ते प्रगट करण्याचं माध्यम म्हणजे बोलणं। बोलणं ओठातून असतं, म्हणजे उच्चार ओठातून बाहेर पडत असतात, ते आपण अगदी विनासायास करतो। परंतु आपल्याला अगदी सहज वाटणाऱ्या या गोष्टीमागे केवढी प्रचंड यंत्रणा राबवली जात असते याचा आपण क्वचितच विचार करतो। अगदी ओठातून शब्द बाहेर पडण्यापूर्वी देखील टाळू, जीभ, दात आणि ओठ यांच्याशी संघर्ष करूनच तोंडातली हवा बाहेर पडत असते। त्या त्या संघर्षाप्रमाणेच ते उच्चार स्पष्ट होत असतात। जसं ओठाला घासूनच प स्पष्ट होणार, दाताला घासूनच त स्पष्ट होणार, यात पुन्हा टाळूचेही दोन भाग करावे लागतात। आपल्या घशाकडील भागातून क चा उच्चार होतो, दाताकडील भागातून च चा उच्चार होतो। स चा उच्चार करण्याकरता जीभ पसरावी लागते आणि ळ च्या उच्चारासाठी जिभेची पुंगळी करावी लागते। म्हणजे अपासून ज्ञपर्यंत अक्षर उच्चार करताना केवढी मोठी यंत्रणा कार्यवाहीत आणली जात असते, आणि हे आपण करत नाही इतकं सहज होत असतं। लहान मूलसुद्धा नकळत हे करत असतं, म्हणजेच कुणीतरी आपल्या नकळत हे करवून घेत असतं ना। हा तर आपल्या मुखाने होणाऱ्या कार्याचा विचार झाला। आपल्या बोलण्याचा हेतू मनातील भाव प्रगट करणे हाच असतो, आणि भाव काही मुखात तयार होत नाहीत, ते कुठेतरी आत हृदयात होत असतात। ते तयार होऊन मुखावाटे बाहेर पडेपर्यंत केवढ्या विलक्षण स्थित्यंतरातून जातात हे पाहिले म्हणजे ईश्वरी कार्याविषयी आपण स्तिमित होऊन जातो। कुठेतरी अत्यंत सूक्ष्म आणि तरल रूपाने संवेदित होणारे भाव आत आत फक्त अंतर्मनालाच तेवढे जाणवतात। ह्या एक प्रकारे स्पंदनातील निस्पंद परंतु स्पंदनमय अशा वाणीच्या अवस्थेला परावाणी असे म्हणतात। नंतर कुठेतरी हे भाव स्पष्ट रूप धारण करतात, आपल्याच आतल्या मनाला त्यांचं स्पंदन स्पष्टपणे जाणवू लागतं। या अवस्थेला पश्चंती वाणी असे म्हणतात। स्पष्ट झालेले भाव अभिव्यक्त होण्याकरता अनुभूतीतून तयार झालेले सुयोग्य असे शब्द पकडतात। नंतर त्या सर्व शब्दांची त्या त्या व्यक्तीच्या भाषेच्या ज्ञानानुसार जुळणी होते। या अवस्थेला मध्यमावाणी असे म्हणतात। एवढे झाल्यावर ती जेव्हा ओठातून बाहेर पडते त्याला वैखरी असे म्हणतात। वाणीच्या या चारही अवस्था अत्यंत गुंतागुंतीच्या आणि पराकाष्ठेच्या सूक्ष्म आहेत। प्रत्येक अवस्थेतला बोलवणारा कुणीतरी वेगळा आहे हे तर जाणवतंच, परंतु सर्वात प्रकर्षाने हे जाणवून देणारी अवस्था ही परावाणीची होय। जवळजवळ निस्पंद तरी पण स्पंदन क्रियाशील होणारी ही अवस्था, हिच्याकडेच जर आपण अंतर्मुख होऊन पाहू शकलो तर तिला चालना देणारा हा परेच्याही पलीकडे बसला आहे हे ध्वनित होतं। बोलण्याचं जे मूळ उगमस्थान, त्याचा चालक, मालक, धनी हा आपल्याच देहात आपल्याला कळू न देता बसला आहे। केवढं हे कौतुक! दिसत नाही, आहे हे निश्चित। तोच बोलवणारा धनी तोच पोपटासारख्या पक्षाकडून माणसासारखे बोल काढतो, तोच प्राण्याच्या हंबरण्यातून भाषांची अभिव्यक्ती घडवून आणतो, आणि तोच कोकिळेच्या कंठातून मधुर आवाजाची शीळ घुमवतो। तोच तो ईश्वर, त्याला शतशहा प्रणाम, सोहम हंसः।